आत्ता आपण ऐकलेल्या गणपतीच्या आरतीत वैशिष्ट्य हे की वार्ता विघ्नाची नुरवी. इथं विराम घेतला तरच त्याचा अर्थ नीट समजू शकतो. आता भगवान शंकरांच्या आरतीबद्दल बोलू. भगवान शंकरांचं वर्णन करताना नुसतं रूप वर्णन केलं नाही, तर जगत कल्याणासाठी विष पिणारे जे महादेव, त्यांच्या या जनहितकारक लीलेचंही गुणगान ते आरतीत करतात. अमृत पिऊन जगकल्याण साधतील तर देव, पण विष पचवून जगत कल्याण साधतील ते महादेव.
दुनिया जल निर्मल वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा, आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, पार्वती सुमनांच्या माळा. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा, विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमा गेल्हाळा, ऐसा शंकर शोभे उमा गेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा, आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. देवी दैत्य सागर मंथन पैकेले, त्या माझी अवचित हालाहल उठले. देवी दैत्य सागर मंथन पैकेले, त्या माझी अवचित हालाहल उठले. तेत्वा असुरपणे प्राशन केले, तेत्वा असुरपणे प्राशन केले. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा, जय देव जय देव जय श्री शंकरा. आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा, आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. व्याघ्रांबर फणिबर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. व्याघ्रांबर फणिबर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. रघुकुल तिलक रामदास अंतरी, रघुकुल तिलक रामदास अंतरी. जय देव जय देव जय श्री शंकरा, जय देव.